नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षिता बुडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज अस्तंत बंगालांतल्या हुगली जिल्ल्यांतल्या सिंगूर हांगा 830 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करून बुनयाद घाली. गोंय सरकाराच्या माहिती खात्यान घडोवन हाडिल्ल्या 3रा बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवान कॅनेडियन भाशेंतल्या नेवॉन ड्रिमिंग ह्या चित्रपटाक भांगरा करंड फावो जालो. गोंय सरकार कला आनी संस्कृती संचालनालयान 20 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 मेरेन लोकोत्सव घडोवन हाडला. फुडल्या अर्थीक वर्सा सावन वर्सुकी आषाढी आनी कार्तिकी एकादशी यात्रेक पंढरपूर वारकऱ्यांक सुलभ आदार दिवपाचें धोरण गोंय सरकार तयार करतले अशी म्हायती शियाळी अधिवेशनान दिल्या. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आसामांतल्या नागांव जिल्ल्यांतल्या कालियाबोर हांगा 6,950 कोटी रुपया परस चड मोलाच्या काझिरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची बुनयाद घाली. 83 किलोमीटर लांब कॉरिडॉर प्रकल्प हो राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आसा. तातूंत 35 किलोमीटर उंचायेचो वन्यजीव मार्ग आसतलो जो काझिरंगा राष्ट्रीय उद्यानांतल्यान वतलो. उद्यानाच्या गिरेस्त जैवविविधतायेचें राखण सुनिश्चित करपाक प्रादेशीक जोडणी सुदारपाचो ह्या प्रकल्पाचो हेत आसा. हो प्रकल्प नागांव, कार्बी, आंगलोंग आनी गोलाघाट जिल्ल्यांतल्यान वतलो. ह्या प्रकल्पांतल्यान दिब्रुगड आनी तिनसुकिया कडेन जोडणी सुदारतली. कोलियाबोरांत उदरगतीच्या उक्तावण सुवाळ्यांत उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी काझिरंगा फकत राष्ट्रीय उद्यान न्हय तर आसामाचो जीव अशें म्हणलां. युनेस्कोन काझिरंगाक संवसारीक दायज स्थळ म्हणून मान्यताय दिल्या. फाटल्या वर्सांनी काझिरंगातल्या पर्यटकांचो आंकडो वाडत आसा अशें तांणी नमूद केलें.
भारत की बायोडायवर्सिटी का एक अनमोल रत्न भी है. यूनेस्को ने इसे वर्ल्ड हेरिटेज साइट का दर्जा दिया है. काजीरंगा और यहां के वन्य जीवों को बचाना केवल पर्यावरण की रक्षा नहीं है, यह हमारा दायित्व भी है.
फुडल्या अर्थीक वर्सा सावन वर्सुकी आषाढी आनी कार्तिकी एकादशी यात्रेक पंढरपूर वारकरींक सुलभ आदार दिवपाचें धोरण गोंय सरकार तयार करतले अशी म्हायती विधानसभेक हालींच सोपिल्ल्या शियाळी अधिवेशनान दिली. मयचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी मांडिल्ल्या तारांकीत प्रस्नाक जाप दितना कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवळकर हांणी पंढरपूर वारीत वांटो घेवपी भक्तां खातीर कला आनी संस्कृती खात्यान राज्यांतल्या वेगवेगळ्या वारकरी गटांच्या प्रतिनिधी कडेन प्राथमीक चर्चा केल्या अशें म्हणलें. ह्या भासाभासाचेर आदारून फुडल्या अर्थीक वर्सा सावन ती येवजण सुरू करपाचो प्रस्ताव सरकार मांडटा अशी लेखी जाप मंत्री तवडकर हांणी दिल्या. गोंयचे वारकरी दर वर्सा पंढरपुराक वतात हें सरकारान मान्य केलें. गोंयांतले वारकरी दर वर्सा स्वताच्या खर्चान पांयी पंढरपुराक वतात. तांकां रावप, जेवण, वैजकी पुरवण, सामान आनी आयदनां व्हरपा खातीर खर्च येता. प्रस्तावित येवजणेंत वारकरी गटांची नोंदणी आनी मान्यताय आनी मुळावी सुविधा दिवपी मजत दिवपाचेर भर दितले अशें तांणी सांगलें. ह्या मजगतींत पयली मदत किट, पारंपारीक जांच, पावसाचे कपडे आनी कदंब येरादारी म्हामंडळाच्या बशींतल्यान पंढरपूर सावन गोंय मेरेन परत येवपा खातीर येरादारी आसपाची शक्यताय आसा अशें जापेन म्हणलां. तशेंच सरकारान पंढरपूर वारीचें सांस्कृतीक आनी आध्यात्मीक म्हत्व पळयत जाल्यार आनी तरणाट्या पिळगेक ह्या वारीत वांटो घेवपाक प्रोत्साहन दिवपा सयत संघटीत सहभाग आधार दिवपाचो हे येवजणेचो हेत आसा अशें मंत्र्यांनी म्हळां. गोंयांतले सुमार 40 ते 45 वारकरी पंगड दर वर्सा पंढरपुराक वता. वारकरी गटांची नोंदणी करपाची प्रक्रिया थोड्याच वेळान सुरू जातली. उपरांत नोंदणीकृत आनी प्रलंबीत आशिल्ल्या गटांची अचूक तपशील मेळटली अशें मंत्री हांणी अतारांकीत प्रस्नाच्या जापेत म्हणला. गोंय सरकाराच्या माहिती खात्यान घडोवन हाडिल्ल्या 3रा बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवान कॅनेडियन भाशेंतल्या नेवॉन ड्रिमिंग ह्या चित्रपटाक भांगरा करंड फावो जाला. लघुपट विभागांतल्या डॅनिश भाशेंतल्या द थीफ ह्या लघुपटाक सगळ्यांत बरो पुरस्कार फावो जाला. दुबकी ह्या भारतीय चित्रपटाची खासा पुरस्कारा खातीर निवड जाली जाल्यार बर्ड्स ऑफ डिफरंट फेदर ह्या सिनेमांत भुमिका करपी जयश्री हिका उत्कृश्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार फावो जाला. ह्या महोत्सवाचो समारोप सुवाळो काल राती उसरा मडगांवच्या रविंद्र भवनांत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या उपस्थितीत जालो. भुरगीं आनी तरणाट्यांचो फुडार घडोवपाच्या हेतान बुलबुल बाल चित्रपट महोत्सव घडोवन हाडटा. ह्या महोत्सवाक लागून भुरग्यांच्या सृजनशीलतेक आनी प्रतिभेक व्यापी मेळटा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी स्पश्ट केलें. राज्याच्या माहिती आनी प्रसिद्धी खात्यान ह्या महोत्सवाक तेंको दिलो. नव्या शिक्षणीक धोरणांत भुरग्यांच्या कला गुणांक प्रोत्साहन दिवपाचेर भर दिला अशे नदरेन हो उत्सव म्हत्वाचो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
गोंय ही देशांतली सृजनशीलतेची राजधानी करपा खातीर सरकार वावुरता. गोंय स्वावलंबीत करपा वांगडाच राज्याचो सुख निर्देशांक वाडोवपाचो यत्न सरकार करता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. हो महोत्सव देशांतल्या पयल्या क्रमांकाचेर पावचो अशें भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी सांगलें. म्हायती आनी प्रसिद्धी खात्याचे संचालक दिपक पांडेकर हांणी सगळ्यांक येवकार दिलो. अधिकारी शांतू नायक हांणी उपकार मानपाचो प्रस्ताव मांडलो. समारोप सुवाळ्यान नाच आनी गायन कार्यावळी जाल्यो. अनुपम खेर हांच्या तन्वी द ग्रेट ह्या हिंदी फिल्मान महोत्सवाचो शेवट जालो. ह्या महोत्सवान 38 देशांतले 70 परस चड चित्रपट प्रदर्शीत जाले. अंदू गोंयांतल्या 110 ते 115 शाळेंतले विद्यार्थी तशेंच पालक आनी शिक्षक सयत सुमार 50,000 लोक हाजीर रावले. द फॉर्म ऑफ बिझनस ब्राह्मण ट्रस्ट पणजी विभागा वतीन संस्थेच्या 3 वर्धापन दिसा निमतान इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि गोय वैजकी महाविद्यालय हांच्या जोड पालवान बुधवारा 21 जानेवारी रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करतले. हे शिबीर रेड क्रॉस सोसायटी हॉल 18 जून रोड पणजी हांगा सकाळी 9 ते दनपारा 12 वरां मेरेन जातले. ह्या शिबिरांत सहभागी जावन आपल्या भलायकेचे उपचार आणि मार्गदर्शन घेवचे अशें आयोजकांनी मागला. बोरी डेव्हलपमेंट ट्रस्ट वतीन बोरी उत्सव 2026 आयतारा 8 फेब्रुवारी सकाळी 4 वरांचेर श्री नवदुर्गा देवळाच्या मंडपांत सादर जातलो. ह्या वेळार लक्ष्मीदास बोरकर स्मृती 2026 पत्रकार पुरस्कार धर्मानंद कामत हांकां फावो जातलो. डॉ रमेश बोरकर स्मृती धन्वंतरी पुरस्कार 2026 डॉ प्रकाश कुराडे हांकां फावो जातलो. तशेंच कविवर्य बाभ बोरकर स्मृती पुरस्कार 2026 अरुण साखरदांडे हांकां फावो जातले. रुक्मिणीबाई बाळकृष्ण बोरकर स्मृती समाजसेवा पुरस्कार 2026 लोकविश्वास प्रतिश्ठानाचे अनूप प्रियोळकर हांकां जाल्यार पंडीत तुळशीदास बोरकर स्मृती पुरस्कार पंडीत शरद मटकर हांकां फावो जातले. क्रिकेट स्टेडियमा खातीर धारगळचोच जागो GCA लिजाचेर दिला अशें खेळा मंत्री रमेश तवडकर हांणी स्पश्ट केला. वन मावळींगे हांगा स्टेडियम उबारपाचो प्रस्ताव सरकाराक पावून अशें तांणी सांगलें. वन मावळींगे हांगा गोंय क्रिकेट संघटनेची जमीन आसा. हांगा संवसारीक पावण्यावेली क्रिकेट स्टेडियम उबारपाचो प्रस्ताव आसपाचो आनी स्टेडियम उबारपाविशी स्थितीची जाणविकायेचेर लेखी प्रस्न आमदार प्रेमेंद्र शेट हांणी विचारिल्लो. हाचेर खेळा मंत्र्यांनी जाप दिल्या. धारगळी हांगा सरकारान 9,19,789 जमीन संपादीत केल्या. हाचे 1,89,903 चौकण मिटर जमीन GCA क्रिकेट स्टेडियमा खातीर लिजाचेर दिल्या. लिजाची कालावधी 33 वर्सांची आसा अशें जापेन म्हणला. वाळपयच्या डॉ हेडगेवार हायस्कुलांतलो विद्यार्थी श्रीजीत वैभव गाडगीळ हांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन जावपी परिक्षा पे चर्चा कार्यावळीच्या 9व्या सत्रांत गोंयचे प्रतिनिधित्व करपा खातीर खर प्रक्रिये उपरांत निवड जाल्या. परिक्षा पे चर्चा ह्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कार्यावळींत विद्यार्थी शिक्षक आनी पालकांक परिक्षा ताण वेवस्थापन आनी शिकपा संबंधी प्रस्नांचेर थेट संवाद सादपाक मेळटा. निवड प्रक्रियेचो एक भाग म्हणून ऑनलायन प्रस्न मंजुशा सर्त घडून हाडिल्ली. गोंयभरांतल्या शाळांतल्या निमण्या पांवड्यार पाविल्ल्या 2 विद्यार्थ्यांतल्या श्रीजीत गाडगीळ हांची निवड जाल्या. गोंय सरकाराचे कला आनी संस्कृती संचालनालयान 20 जानेवारी 5 ते 29 जानेवारी 2026 मेरेन लोकोत्सवाचे आयोजन केला. लोकोत्सव 2026 भारतभरांतल्या लोककला आनी हस्तकलेचं सोबीत मिश्रण सादर करतले अशी माहिती कला संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. गोंय क्रिकेट संघटनेन आयोजित केल्ल्या 16 वर्सां पिराये सकयल्ल्या आंतरशालीय दिलीप सरदेसाय बार्देस विभागांतले क्रिकेट स्पर्धेत चबी चिक्स आनी सेंट ब्रिटोस माध्यमीक स्कुलान जैत मेळिले आनी फुडल्या फेरयेन प्रवेश मेळिल्लो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण पणजेत चडांचड तापमान 33.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यात उणें तापमान 19.9 डिग्री सेल्सियस नोंद जाला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज अस्तंत बंगालांतल्या हुगली जिल्ह्यांतल्या सिंगूर हांगा 830 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पाचे उक्तावण करून बुनयाद घाली. गोंय सरकाराच्या माहिती खात्यान घडोवन हाडिल्ल्या 3rd बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवान कॅनेडियन भाशेंतल्या नेवॉन ड्रिमींग ह्या चित्रपटाक भांगराकरण फावो जालो. गोंय सरकार कला आनी संस्कृती संचालनालयान 20 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 मेरेन लोकोत्सव घडोवन हाडला. फुडल्या अर्थीक वर्सा सावन वर्सुकी आषाढी आनी कार्तिकी एकादशी यात्रेक पंढरपूर वारकरींक सुलभ आधार दिवपाचे धोरण गोंय सरकार तयार करतले अशी माहिती शियाळी अधिवेशनान दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.